So back to the question of after death experience, anything there?
तर मृत्यूनंतरचं जे आहे कालावधी तर काही प्रश्न आहे त्याच्यावरती आधारित.
Or any thoughts?
लाल मोठं झालं
ते चलत आहे ना त्यांना मला माहितीये का.
What's happening? She's got the giggles.
मग सांगा आता मग बाकीच्यांना तरी कळू दे.
मी मध्ये बोलले ना
I don't know what happened. It's between.
I don't know also.
You've got the giggles. So in a way we don't really know that very that much.
तसं काही आपण नाही करून घ्यायचं कारण की असू शकतात आपण
अंदाज नाही लावायचा ते असू देत
आपल्यामुळे.
I'll translate for you. Yeah. There's lots and lots of things that we could ask questions about, but we don't really know.
म्हणजे याच्यात बऱ्याच काय अशा गोष्टी आहेत की आपण याच्यातून भरपूर प्रश्न निर्माण होतील पण मला पण म्हणजे खरोखर याच्याबद्दल माहिती नाही.
We can say what the Tibetans say.
मी हे सांगू शकतो की जे पुस्तक सांगते.
But how much of that is real knowledge and how much is Tibetan culture and superstition?
म्हणजे याच्यामध्ये किती खरं आहे आणि हे जे तिबेटियन संस्कृती आहे ते आणि याच्यामध्ये किती अंधश्रद्धा आहे ते माहिती नाही.
But I suppose what we're trying to do is understand the Buddhist idea of rebirth and what happens after death.
तर आपण हे जी आपली बौद्ध संकल्पना आहे की मृत्यू आणि मृत्यूनंतरचं कसं आहे तर त्याच्याबद्दल आपण
बोलतो.
आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नाही.
But the Book of the Dead does is apply the theory of rebirth and the theory of karma.
तर या पुस्तकामध्ये असं आहे की आपलं जे पुनर्जन्म आहे आणि कर्म आहे ह्याची तत्व इथे सांगितले.
But a lot of the detail, what happens to aborted children and so forth, we don't really know.
तर आपल्याला याच्याबद्दल एवढी सखोल माहिती नाहीये की जेव्हा गर्भपात केला जातो किंवा मुलांना मारलं जातं याच्याबद्दल काही सांगू शकत.
But presumably that if a child is aborted then the whole process will have to be begun again.
तर म्हणजे जर त्या मुलाचं गर्भपात केला असेल तर पुन्हा त्याला त्याच प्रक्रियेतून जावं लागेल.
Yes, one has to treat all this with a certain caution. You have to be quite careful with this sort of material.
हे जे इथे लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण खूप जागरूक असलं पाहिजे.
It does help to understand.
तर याची खरंच आपल्या मदत होते एक आपली समज वाढण्यासाठी.
But we know that we don't know.
आणि आपल्याला हे पण माहिती की आपल्याला खरं माहिती नाही.
And need to be careful not to fall into superstition or assumptions.
आपण असं काळजी घेतली पाहिजे की आपण कुठला अनुमान लावायचा नाही अंदाज लावायचा नाही किंवा कुठल्या अंधश्रद्धेकडे पण अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून पण बघायचं नाही.
But what I find is reading this it matches my experience.
हे वाचत असताना मला काही गोष्टी जाणवल्या की माझे जे अनुभव आहे तर त्याला हे कुठे काही प्रमाणात मिळते जुळते आहे.
And it seems to have come from people who were very very experienced meditators.
आणि हे अशा लोकांकडून आलेलं आहे की जे लोक खूप ज्यांना ध्यानामध्ये खूप चांगला अनुभव होता.
The origins of the tradition seem to be back in India.
तर ह्याचं जे हा याचा जो उगम जो आहे तो भारतातूनच झालेला आहे.
The earliest reference I've had is to Tilopa, who was the master of Naropa, who was Marpa's master.
Tilopa, Naropa and Marpa.
Who they were Milarepa's teacher was Marpa.
तर मिलरेपांचे गुरु जे होते ते मारपा होते.
But even earlier than that, Vasubandhu a sangha, they all talk about the antarabhava, the bardo.
तर वसुबंधू आणि कोण
असंग
असंग त्यांनी पण हे जे अंतर्भाव जे आहेत जे बारडो त्याच्याबद्दल बोललेले
बिहाइंड दिस इज अ व्हेरी ओल्ड ट्रेडिशन
तर हे जरी पुस्तक आहे पण याच्या पलीकडे आधी खूप जुनं असं हे संस्कृती त्यांनी सांगितली
द डिटेल इज ऑब्व्हियसली क्वाईट लेट
आणि ह्याच्यामध्ये जे सविस्तर जे आहे तर त्याला हे सांगताना खूप उशीर म्हणजे उशीर आहे
आलेला आहे द ब्रॉड पॅटर्न ऑफ एक्सपीरियन्स सीम्स टू गो बॅक अ लॉंग वे द टीचिंग अबाउट दॅट
तर ह्याची जी शिकवण जी आहे तर ती खूप आधी खूप जुन्या काळापासूनची आलेली आहे
सो आय थिंक यू कॅन से दॅट द ब्रॉड बेसिस ऑफ द टेक्स्ट इज क्वाईट ऑथॉरिटेटिव्ह द ब्रॉड बेसिस ऑफ द टेक्स्ट it's got some weight
तर ह्याचे ह्याला जे विस्तार करून जे सांगितलेलं आहे तर त्याचं काहीतरी मूल्य आहे
त्याला एक वजन मिळालं
and it seems to come from some genuine experience
त्यांच्या खरोखर काही अनुभवातून आलेले आहे
but a lot of the detail you know you see this figure on that day that seems all too neat too tidy
yeah but what figure like
anyway, it says that you know on the first day you see Varochana second day it's all too tidy
yeah yeah tar hmm? hecha mai jasa dilile ki pahilanda nahi ka tanni sangitle prakash ani he dista jasa serially tanni sangitlela ahe to te mhantat he khup as vyavasthit manlela ahe
you know you get on the freeway and then you turn left and you go up
jasa rastyacha sangitle ki apan saral ja mag davi kade vala mag pude ja
that's too literal
तर मग हे कसं एक म्हणजे सैद्धांतिक दृष्ट्याने मांडलेलं आहे
the mind is much more chaotic much more
scattered like
not scattered things are connected not in a tidy way
तर मन जसं आपलं कुठेतरी जुळलेलं असतं पण ते कसं एक व्यवस्थित नसतं दुभंगलेलं असतं
so you've got these two levels to it
त्याच्या मग त्या दोन पातळ्या असतात
द बेसिक टीचिंग ऑफ द बार्डोज द थ्री बार्डोज
तर बार्डोचे तीन बार्डोंची जी मूळ शिकवण आहे
अँड देन द सिक्वेन्सेस द नंबर ऑफ डेज व्हॉट हॅपन्स व्हेन दॅट्स लेड ऑन टॉप ऑफ दॅट
आणि मग त्या पातळीच्या वरती मग पहिल्या दिवशी हे घडतं नंतर दुसऱ्या दिवशी ते मग हे असे वेगवेगळे त्याचे वर्गीकरण केलेले आहेत
So the teaching tells you first of all what's happening.
तर ही जी शिकवण आहे ती प्रथम आपल्याला हे सांगते की काय घडत आहे.
It's saying you are now dying.
आणि त्याच्यात असं सांगितलं जातंय की तुम्ही आता तुमचा मृत्यू होत आहे.
You will experience this pure awareness.
आणि तुम्हाला मग हे जे शुद्ध जागृतीचा जो अनुभव येईल तुम्हाला.
Just accept it.
केवळ त्याला तुम्ही स्वीकार करा
डोंट ट्राय टू एस्केप
त्याच्यापासून पळवाटा काढू नका
अँड देन आफ्टर दॅट यू विल एक्सपीरियन्स युअरसेल्फ इन अ बॉडी अ माइंड बॉडी इन युअर ओल्ड प्लेसेस
आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या मनाने तयार केलेली जी आपली जे आपलं शरीर आहे ते आपल्याला कुठेतरी आपल्या आवडत्या ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळेल
रिअलाइज युअर डेड अँड जस्ट लेट गो
तुम्ही अनुभवा की तुमचा मृत्यू झालेला आहे आणि सगळं काही आता गेलेलं आहे
डोंट क्लिंग
कशालाही तुम्ही चिटकून राहू नका
अँड देन यू नाउ इन द सेकंड यू आर एक्सपीरियन्सिंग द सेकंड बार्डो
आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्या बार्डोचा अनुभव येईल
यू आर एक्सपीरियन्सिंग सो मेनी विजन्स
आणि तिथे मग खूप तुम्हाला दृष्टीचा अनुभव येईल
बट दे आर लाइक ड्रीम्स
आणि ते स्वप्नांसारखंच आहे
दे कम फ्रॉम युअर ओन माइंड
ते तुमच्या मनातूनच निर्माण झालेले आहे
सो जस्ट रेकग्नाइज दॅट दीज आर दिस इज द प्ले ऑफ युअर ओन माइंड अँड डोंट बी फ्राइटन्ड
आणि मग त्याला तुम्ही घाबरू नका फक्त त्याला ओळखा की तुमच्या मनातून हे निर्माण झालेलं आहे
अँड देन द थर्ड बॉडी बट युअर डेड अँड युअर लॉन्गिंग फॉर रीबर्थ रिमेंबर व्हॉट इट वॉज लाईक
आणि तिसरं जे बार्डो आहे की तुमचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही पुनर्जन्मासाठी प्रयत्न करत
आहे नो नीड फॉर रीबर्थ
तर तिथे sorry.
The guide is saying to you, don't go that way. Yeah, no need to be reborn.
म्हणजे अशा प्रकारे म्हणजे मार्गदर्शन होतं त्या ठिकाणी की तिथे गरज नाही पुनर्जन्माची.
You can remain, you can be free.
तुम्ही म्हणजे मुक्त राहू शकता.
So in this way, all the time the guide is telling you what's happening and telling you how you can gain liberation in that state.
त्या परिस्थितीत तुम्हाला जसं गाईड सांगतात तशा प्रकारे सांगितलेलं आहे ते की तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही कारण की तुम्ही मुक्त झालेले आहात.
And then of course those are the three bardos connected with death.
आणि मग हे तिन्ही बार्डो जे आहेत ते मृत्यूशी संबंधित आहे.
And there are three bardos connected with life.
आणि तीन बार्डो जे आहेत ते आपल्या जन्माशी संबंधित.
So maybe tomorrow we can look at those briefly before we conclude.
तर उद्या कदाचित आपण बघू आपणला हे संपवण्यापूर्वी.
पुनर्जन्म
होतो तो पण एक प्रकारे त्या बारडो अवस्थेत म्हणजे तिथं मृत्यूच आहे तो त्या अवस्थेचा तिथून रिबर्थ होतो परत
मला वाटलं शेअरिंग करत आहे तू आता
काय म्हणाली होती तू
इट इज कनेक्टेड विथ डेथ अँड काय गं
ते मृत्यूनंतरचं जे जीवन आहे ती जी अवस्था आहे तिथून पूर्ण जन्म घेई पडत त्याची तर ते पण एक वेगळ्या जीवनासारखं किंवा स्वप्नामधल्या जीवनासारखी ती अवस्था आहे ते पुनर्जन्म होईपर्यंत म्हणजे जेव्हा आपण पुन्हा आपला जन्म होतो तर त्यावेळी आपल्याला मागच्या जन्माचं काहीच आठवत नाही किंवा तिथे काय झालं हे काहीच आठवत नाही म्हणजे त्या मृत्यू त्या अवस्थेचा सुद्धा तिथे एक प्रकारे मृत्यू होतो आणि पुन्हा जन्म होतो दुसरा.
पूर्ण तुला समजला हा अभ्यास?
हा
तेच सांगितलंस तू एका सार मध्ये. After death and up to take a rebirth, that process, and after take rebirth we don't remember about that. So it means that process is also finished there.
Yeah, yes. What's said is that it's possible to remain conscious all the way through.
तर असं म्हटलंय की हे शक्य आहे की आपल्याला नेहमीच जागृत राहणं.
The Theravada tradition says that a stream entrant enters the womb mindfully but doesn't remember on leaving.
तर थेरवादामध्ये असं सांगितलेलं आहे की त्याला काय म्हणतात श्रोतापन्न अवस्थेमध्ये प्रवेश करणं हे म्हणजे आपण जागृतपणे करू शकतो त्याच्या पुढे काय
नाही. जो श्रोतापन्न चेतना असते ती पण इव्हन म्हणजे जेव्हा जन्म घेते तर ती तिला पण आठवत नाही मागचं काय.
सो या कन्सेप्शन इफ यू लाईक इज कॉन्शियस बट बर्थ इज आय फॉरगेट.
जेव्हा कन्सेप्शन होतं म्हणजे कन्सेप्शन स्त्री बीज पुरुष बीजाचं पण जेव्हा जन्म होतो तेव्हा मात्र सगळं काही विस्मरण झालेलं.
But it, then it said that the once returner, who's just one more life before gaining arahatva, the once returner enters mindfully and leaves mindfully.
पण जे म्हणजे अरहंताकडे जाणार आहे जे नाही का परत फिरणारी जी चेतना असते जन्म घेणारी ती मात्र जागृतीपूर्वक जन्म घेते आणि ती पुढेच जात असते जागृतीने ती पुढे जाते.
So the tradition is that it's possible to be remain conscious all the way through the process.
म्हणजे जी जागृत चेतना आहे ती या सगळ्या प्रोसेस मधून जेव्हा जाते ती अतिशय जागृतपणेच जाते.
But of course you'd have had to have developed a great deal of integration. Mental integration.
जे आपण एकीकरण शिकलेलो आहोत ते मानसिक त्या मोठ्या पातळीवरती
Because the more disintegrated your mind, the more chaotic the experience of these bardos will be.
Chaotic means asa vikhurlelo.
The opposite of ordered. Order, chaos.
म्हणजे एक व्यवस्थित केलेलं आणि दुसरं नीटनेटकी आणि विस्कळीत.
नीटनेटकी म्हणजे जी चेतना असते ती आणि विस्कळीत असलेली चेतना.
So you know, if your mind is quite scattered and you know, now you think this, now you think that, now you want this, now you want that, well, that's all going to go on in a big way when you're dead.
जर आपलं मनच एवढं विखुरलेलं आहे की हे पाहिजे आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे करायचं आहे, तर मृत्यूनंतरही म्हणजे खूपच मोठा अशा याच्यात विखुरलेल्या परिस्थितीत आपलं मन.
And if you're not really aware of yourself, not really aware of your own motivations, all of that will explode.
जर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आपण जागृत नसू तर नंतरची पण अवस्था तशीच असणार आहे, विखुरलेल्या सारखी मोठ्या.
But if you're quite mindful, you're quite collected, you know yourself really well, you'll be more steady through these experiences.
जर तुम्ही जागृत असाल, तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, तुम्ही अतिशय स्थिर असाल, स्टेबल असाल, तर तुम्ही त्या अवस्थेतूनही तशा स्थिरप्रमाणे स्थिर प्रकारे पुढे जात असता.
You know, some people in life, they're always going to pieces. We have that expression, falling to pieces.
Pieces.
Falling apart. Every situation just knocks them apart.
काही लोक जे आहेत त्यांचं जीवन कसं अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेलं असतं.
Some people are very steady, very calm. Whatever happens, they're just quite mindful, quite collected.
आणि काही लोक अतिशय म्हणजे जाणीवपूर्वक, जागृतीपूर्वक, नीटनेटकेपणाने, व्यवस्थितपणाने, स्थिरपणाने पुढे जात असतात आणि काहीही आलं तरी त्याला सामना करण्याची त्यांच्यात ताकद असते, स्थिरतेने पुढे जातात.
Presumably the more you're like that, the more those experiences will not wash you around.
तर कदाचित त्या अर्थातून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारे म्हणजे म्हणजे तुकड्यांमध्ये विभाजित न होता, तुकड्यांमध्ये न झुलता आपण स्थिरप्रमाणे गेलं
पाहिजे
आणि शक्य होईल तसं आपण स्वतःला जागरूक ठेवलं पाहिजे, जागृतीने जाणीवपूर्वक काही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
And you won't then be rushed into more and more trouble.
अशा गोष्टीत म्हणजे नाही का खूप आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि खूप घाईगडबडीने करावं लागेल अशा गोष्टीमध्ये मात्र पडता कामा नये.
So the more you've developed your mind in this life, well, the more calm and positive you'll remain.
तर आपल्या ह्या जीवनामध्ये शांततेने आणि अतिशय शांत चित्ताने आपलं जीवन जे आहे ते विकसित केलं पाहिजे.
मला एक प्रश्न आहे. सुबुतीने जसं सांगितलं की मृत्यूनंतर म्हणजे तिथे असतात आपल्याला मदत करणारे की तू जन्म नको घेऊ, तू तिकडे नको जाऊ, तर मग जर जन्म नाही तर मग त्या चेतना काय करणार? म्हणजे जर म्हणजे आपण म्हणतो की जर बोधिसत्व म्हणजे जन्म घेतात मुद्दा किंवा निर्वाणानंतरच जन्म नाही असं नाही का, म्हणजे बुद्धत्व प्राप्त झालं त्याच्यानंतरच जन्म नाही आहे, परंतु समजा म्हणजे ज्या चेतना सांगत आहेत की तिथे जर गाईड करणारे आहेत की नको जाऊ तिकडे म्हणजे तू तसाच राहू शकतो जन्म नाही, मग त्या चेतना काही स्पेस मध्ये असतात का किंवा कसं
Are that consciousness in the space, she said.
where's the crow? I need the crow. Well, of course, the Buddha was asked this question.
तर बुद्धांना पण हा प्रश्न विचारला गेला होता.
He was asked, does a Tathagata exist after death or not?
तर तो प्रश्न असा होता की तथागता यांच्या निर्वाणानंतर ते तिथे असतील किंवा नसतील.
And then does he both exist and not exist?
कते म्हणजे त्यांचं अस्तित्व असेल की नसेल.
Or does he neither exist nor not exist?
म्हणजे त्यांना अस्तित्वाची गरज आहे का किंवा गरज नाही.
And the Buddha said none of those are correct.
आणि बुद्धांनी मग त्यावेळी सांगितलं की यातला कुठलाच प्रश्न हा बरोबर नाही.
In other words, there is no way we can explain what happens to a Buddha after he dies.
दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर बुद्धांच्या मृत्यूनंतर म्हणजे काही असं सांगण्यासारखं नाहीच आहे की काय त्यांच्या मृत्यूनंतर काय घडलं असेल.
बिकॉज ऑल आवर एक्सपिरियन्स इज बेस्ड ऑन आय.
सगळे जे अनुभव आहे ते शेवटी मी स्व आपल्या स्ववर अवलंबून आहे.
आणि
बुद्धांनी ते सगळं सोडून दिलं.
सो वी जस्ट हॅव नो वे ऑफ थिंकिंग अबाउट व्हॉट ही इज.
तर आपण असं म्हणजे असा कुठला मार्गच नाही आपण विचार करू शकतो की ते कुठे असतील किंवा काय.
वी शुडंट थिंक दॅट ही इज जस्ट cease to exist.
तर आपण असं म्हणू शकत नाही की ते कुठेतरी त्यांचं अस्तित्व असेल.
Because that would be uchedavad. It would be nihilism.
तर ते थेरवाद जे आहे
उच्छेदवाद.
उच्छेदवाद जे आहे तर ते त्याच्यासारखं होईल.
That would mean that the Buddha was nothing.
तर त्याचा अर्थ होतो की बुद्ध म्हणजे काहीच नाही.
But he's not anything that we can understand.
तर ते काही असे काही नाही की ज्यांना आपण समजू शकतो.
That's what the crow is telling me. So yes, I think that you've asked a very very important question.
तर मला असं वाटतं की तुझा जो प्रश्न होता तो खरंच महत्त्वाचा होता.
Unfortunately, the Buddha was asked that question and I know what he said.
आणि बुद्धांना पण तो प्रश्न विचारला गेला होता.
But that's what it amounts to, that there's no way we can really understand what's happened.
म्हणजे ह्या मार्गात काही असं सांगता येत नाही पक्क काय घडलं असं.
फक्त कर्म चांगले करा आणि मरणाची जी स्थिती आहे तर ती सुलभ करा, सोपी करा. म्हणजे बाकी सगळं एवढं त्याच्यामध्ये पडण्यापेक्षा तर जे काही आपलं कर्म आहे तर ते चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला साहजिकच आहे की मरणाच्या वेळेस ज्या काही यातना आहे तर त्या यातना आपल्या कमी होतील.
गुड कर्म अँड टेक इझी डेथ.
Yes, if you've done a lot of skillful karma, that will mean that your mind becomes more steady, more positive, and death will be much easier. Yeah, absolutely. That's the essence of it. You've got the.
म्हणजे बाकीच्या ह्याच्यामध्ये पडण्यापेक्षा भगवान बुद्धांनी पण ते सांगितलं की बाकी नंतरचा जन्म आहे की नाही त्याच्यापेक्षा आताचा नाही, आताचा चांगले करा जन्म. यस, तर मरण्यासाठी चांगले कर्म करा. साधा सोपा
वेदनाने जो प्रश्न विचारला नाही का तो बुद्धांच्या याच्यावर विचारला. पण मला वाटतं त्याचा प्रश्न अजून पुढचा पण होता की ज्या चेतनेचा म्हणजे त्या ज्या अवस्था असतात तर त्या अवस्थेमध्ये ज्या चेतना जन्म घेऊ इच्छित नाही का की म्हणजे बुद्ध दिसतात तिथे त्या दिशेने जेव्हा जातात जे रिबर्थ जिथे होत नाही तर त्या चेतनेचं काय होतं. म्हणजे बुद्धत्व तर प्राप्त झालेलं नसतं ना त्या चेतनेला आणि मग ती चेतना म्हणजे बुद्धत्वाच्या दिशेने जाते की काय होते.
कोणत्या चेतना
ह्याच्यामध्ये नाही का आलेलं आहे की ह्याच्यामध्ये नाही का आलेलं आहे की म्हणजे इथे गाईड करतात की म्हणजे जेव्हा जन्म घेताना नाही का जन्म तू अजूनही तिकडे जाऊ नको म्हणजे गाईड करतात की जन्म घेऊ नको तू. तर म्हणजे तोच प्रश्न होता की जन्म घेऊ नको म्हणजे मग
कुठे जायचं
कुठे जायचं. त्यांच्या कर्मानुसार तर ते जन्म घेतातच परंतु जेव्हा तिथे गाईड केल्या जाते म्हणजे ते काहीतरी मार्गदर्शन करत असतील ना. Here that guru guide the person who want to take birth that don't go that side maybe don't take birth then where should that go that conscious go.
Yes, well of course what the suggestion is really is that be a Buddha. be liberated. That's what the guide is saying. Gain enlightenment. Bodhi.
Yeah.
Mm. Because if you don't gain Bodhi, then the force of karma will drive you on. Actually, unless you've done a lot of work in this life, you can't gain liberation at that point. You just don't have the maturity to do it.
Yeah.
You know, the Buddha can tell us now, you know, everything is impermanent. We should all be enlightened now, but we're not, because we don't have the basis for it.
म्हणजे सांग
त्यांनी म्हटलं की बरोबर आहे, म्हणजे गुरु जे सांगतात ते याच्याकरिता सांगतात की तो पूर्णपणे म्हणजे मुक्त होईल, स्वतंत्र होईल, त्याच्यासाठी ते सांगत असतात की तू तिकडे जाऊ नको, जन्म घेऊ नको. परंतु हे यासारखं आहे की जरी असं सांगितलं गेलं तरी तो मुक्त होणार आहे का? नाही. कारण त्याच्या कर्माचं, हा, ह्या जन्माचे कर्म ते सोबतच असणार आहेत. तर तसं आता भगवान बुद्ध म्हणतात की सर्व काही अनित्य आहे, तर मग आपल्याला बुद्धत्व प्राप्त व्हायला पाहिजे होतं पण नाही झालं. कारण अजून आपल्याला खूप सारी अशी स्वच्छता बाकी आहे करायची. तर त्याचसारखं आहे ते.
इट्स अ बिट लाईक somebody's in the middle of a big storm at sea in a very small boat.
It's म्हणजे एक छोटीशी बोट नाव आहे ती अशा वादळामध्ये सापडलेली आहे.
And somebody's telling you thread a needle.
And कोणीतरी आपल्याला सांगते की सुईमध्ये जसा दोरा घाला.
But it's easy, you just put the thread through the eye of the needle. Easy.
तर हे सोपं आहे की आपण सुईचा तो आपल्याला होल दिसतो त्याच्यातून आपण दोरा घालतो.
You just can't do it. So you need the calm of good karma to thread the needle of Bodhi.
आपले कर्म जे आहे खूप चांगले कर्म केले पाहिजे आपण, जेणेकरून ते जे बोधीचा जो दोरा आहे तो त्या सुई मध्ये.
That's why we need shamatha so that vipassana can arise.
इथे क्षमता आणि विपश्यना जे आहे ते आपलं व्यवस्थित झालं पाहिजे.
The truth is very simple, really.
सत्य हे खूप सोपं आहे.
The truth of conditionality, the truth of anicca, anatma, it is very simple.
संस्कारमय सत्य, अनात्म हे खूप सोपं आहे सांगायला.
But samskar? Praticca samuppada. Praticca samuppada is easy to understand. Anicca, anatma, in a way, is easy to understand.
जसं अनित्यता, अनात्मा, प्रतीत समुत्पाद जे आहे ते खूप सोपं आहे आपल्याला समजण्यासाठी.
They're obvious, we can see them.
तर आपण ते बघू शकतो.
But because we're caught up with kleshas, we can't see.
आपण एवढ्या अकुशलाने भरलं गेलो आहे त्याच्यामुळे आपल्याला ते दिसत नाही.
So it's going to be even more difficult when you're dead.
कदाचित आपल्या मृत्यूनंतर याच्यापेक्षा कठीण असणार.
The guide is very optimistic.
आणि हा जो सांगणारा जो गाईड आहे तो फार आशावादी आहे.
Don't worry, if you missed it that time, you can try now.
ते असं सांगतात की काळजी ना करू, तुम्ही जरी चूक केली असेल पण आता परत प्रयत्न करा.
But the reality is you just are too tossed about by the waves. The waves are too big for you.
पण जी सत्यता आहे ती जणू काही लाटांसारखी मोठ्या की आपल्यासाठी खूप कठीण वाटते.
But still, the fact that you've heard even this discussion, we've had this discussion now, maybe that will help you.
कदाचित आपण जी आता चर्चा केलेली आहे तर कदाचित त्याची मदत होईल तुम्हाला.
Maybe it'll give you some confidence, some courage in that situation.
तर अशा परिस्थितीमध्ये कदाचित आपल्याला एक आत्मविश्वास राहील आणि आपण धैर्य वाढेल.
ते याच्यासारखंच म्हणता येईल नाही का, आपलं जे व्हील ऑफ लाईफ आहे तिथे प्रत्येक ठिकाणी बुद्ध आहेत, है ना. कुठलं पण जीवन असं प्रत्येक ठिकाणी बुद्ध आहे आणि ते आपल्याला सांगतात आत्ताही वेळ गेली नाही, आत्ताही तुम्ही करू शकता. तशाच प्रकारे आहे पण आपले कर्म जे आहे ते आपल्याला फिरवत राहते.
Like in the wheel of life, the Buddha is there in every state. And only the karmas are there, that we are moving in that wheel.
Yeah. Yes, but the possibility of liberation is always with us.
पण आपल्याला मुक्तीचा जो मार्ग आहे तर तो म्हणजे नेहमी शक्यता आहे की आपल्याला मुक्ती मिळू शकते.
सतत आपल्या सोबतच असतो तो मार्ग.
And the path always starts at our own feet.
Right.
तर तो मार्ग अगदी आपल्या पावलापासून पावलाजवळच असतो, तिथूनच सुरुवात.
Whether we're awake, whether we're dreaming, whether we're meditating, whether we're dying, whether we're in the bardo or whether we're being reborn.
आणि आपण जिथे कुठे असू, जसं आपण ध्यान अवस्थेत असू, झोपलेले असू, जागे असू, बारडो अवस्थेत असू, तर जिथे कुठे असू तिथे तो मार्ग आहे.
The path is always there.
आणि हा मार्ग नेहमीच आपल्यासाठी आहे.
This is really the essence of this teaching.
तर ह्या शिकवणीचा हा मूलभूत गाभा आहे.
But at the same time, the more preparation you've done, the better you'll be able to use that situation.
आणि त्याचप्रमाणे जर आपण अधिक अधिक मनाची तयारी केली तर आपण अधिक अधिक चांगला सराव करू शकतो.
Maybe you'll be able to go into that experience and well, find it interesting, even enjoyable.
कदाचित कुणी जर त्या अनुभवातून जात असेल तर म्हणू शकतं की कदाचित हे खूपच रोचक आहे आणि खूप आनंददायी आहे अनुभव.
Well, there's a famous saying, isn't it? Rabindranath Tagore, the great Bengali poet and philosopher.
तर रवींद्रनाथ टागोर जे आहे बंगाली जे आपले कवी आहे.
He said, I know I will love death because I've loved life.
तर ते असं सांगतात की मला माहिती आहे
की
मला मृत्यू आवडेल कारण की मी माझ्या जीवनावर पण प्रेम केलेलं आहे.
So what I think he's meaning is that because he's got a positive attitude, a genuinely skillful attitude to life, well then death will be another adventure.
त्याचा अर्थ असा की त्यांनी त्यांच्या जीवनावरती खरोखर खूप सकारात्मक आणि चांगल्या प्रकारे जीवनावर प्रेम केलंय, त्याच्यामुळे मृत्यूनंतर पण त्यांची अवस्था तशीच असणार.
यु नो, पीपल पे अ लॉट ऑफ मनी टू गो ऑन अ हॉलिडे, अ फॉरेन जर्नी.
लोक बरेच पैसे खर्च करतात बाहेर देशातली सहलीला जाण्यासाठी.
यु नो, टू फ्लाय टू बँकॉक ऑर टू
Singapore
or Japan or something like that.
ते वेगवेगळ्या देशात सिंगापूर, बँकॉक इथे ते जातात विमानाने.
They take a guide with them.
ते गाईड घेऊन जातात सोबत.
And they pay a lot of money.
आणि त्यासाठी ते पैसे खर्च करतात.
This you get free.
आणि हे तुम्हाला फ्री मिळालं.
You are
the free passengers. You are the guide.
Maybe Srila Bharti, you should specialize in bardo voyages.
I have to experience that.
Oh, you've experienced it. You have to remember experiencing it. Yeah, but maybe one could have a bit more of that attitude. Oh, well, something's going to come that is new. What will that be?
म्हणजे आपली पण ती मानसिकता असली पाहिजे की काहीतरी जे घडेल ते नवीन असणार आपल्यासाठी.
And you know, you survive every day. Why shouldn't you survive this experience?
आपण प्रत्येक दिवशी आपण जिवंत राहतो, पण नाही का हा अनुभव सुद्धा आपल्यासाठी
तेवढा. All you've got to fear is your own mind.
आपल्याला जे काही अनुभवायचंय ते आपलं स्वतःचं मन अनुभवायचं.
Your own attachment.
आणि आपली स्वतःची आसक्ती.
That's the most dangerous thing.
आणि ही खरंच खूप कठीण आणि भयंकर गोष्ट आहे.
Because that prevents you from enjoying what's happening.
कारण की आपण जे काही घडतंय आपल्या जीवनात आपण त्याला चांगलं आनंद घेतो.
I was very very struck when Bhante said that. He's really looking forward to death.
Sorry?
Bhante was saying he was looking forward to death.
भंते असा विचार करताय की ते त्यांच्या मृत्यूच प्रतीक्षा करत आहे.
यु नो, इज हॅपी टू लिव्ह.
तर ते आनंदी आहे सोडून जाण्यासाठी.
बट यस, ही इज लुकिंग फॉरवर्ड टू डेथ, सीइंग व्हॉट हॅपन्स.
तर त्यांना ते बघायचं आहे की पुढे काय घडणार आहे.
अँड मे बी बिट ऑफ फ्रीडम.
आणि त्यांना त्याच्यातून मुक्ती मिळवायची आहे.
नोबडी टू बॉदर हिम.
तर कुणीच काळजी करण्याची आवश्यकता नाही.
अँड नो ट्रबल्स.
आणि कुठल्याच प्रकारचा त्रास पण नाही त्याच्यात.
सो व्हाय शुडंट वी हॅव दॅट ॲटिट्यूड.
तर आपल्यामध्ये पण तसा दृष्टिकोन का नसावा.
अन ॲटिट्यूड ऑफ वेल, यू आर हॅपी टू लिव्ह.
जसं आपण जगण्यासाठी आनंदी असतो.
But if you have to die, well, you're ready for it.
And जर आपल्याला मरावं लागेल तर आपण त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे.
See what happens.
म्हणते असं पण मरणाला काय
होईल. She says that we says like this, but when death comes, so what will happen?
Yes, we don't know.
आपल्याला खरं माहिती नाही ना त्यावेळेस.
Sometimes you might think you're ready and you're not, and sometimes you might think you're not ready and you are.
कधी कधी असं आपल्याला म्हणजे होईल की आपण तयार असू पण मृत्यू नाही येणार, आणि कधी कधी आपल्याला मृत्यू येईल पण आपण तयार असू.
But certainly if we're doing what we're doing in there, you'll be more ready.
आणि आपण जे सराव करत असतो ध्यान साधनेचे, तर याच्यातून आपली अधिक मानसिक तयारी होईल.
It's interesting that in a way that the text is quite strong and sort of emphasizing the difficulty of it all. The text is very strong.
Yeah.
And it's emphasizing, it's making a big point about how difficult the experiences may be.
तर ही जी शिकवण जी आहे, तर ही काय होतं, फारच
मजबूत आहे.
But at the same time, it's quite optimistic. Because it's saying, well, there's always an opportunity for growth.
कारण की तिथे नेहमीच असं सांगितलं की आपल्याला एक संधी असते आपल्या
म्हणजे
विकासाची संधी.
Especially if you've prepared yourself.
आपण जर तयार असू मानसिक, तर आपल्याला संधी आहे आपला विकास होण्यासाठी.
So maybe we should prepare ourselves.
कदाचित आपण आपली मानसिक तयारी ठेवली पाहिजे. She says, come, we will go to Vihara and sit and do the preparation.
That's it. But we'll have a 45 minute break before.
After the break.
After the break, yeah.
You know how much I always discuss with Jyotinder that I'm not attached with all the things which are in the house.
Huh.
Like, no other things. Only if I die suddenly. So I have attachment with three things, like three saris I have. So one is my wedding sari, other two are my marriage anniversary saris.
Huh.
So I told Jyotinder that if I die, just give these three saris to Oshin, keep for her, and others you just give to someone. He says, why you keep attachment with just
three?
I said, it's very important for me, because wedding was important, and after that, I mean, so now we have completed 18 years of our marriage. So only two saris I got from him. That's why they are important for me. No.
It was a sting in the tail.
That's why I said these three are important for me.
And he walked into it.
Yeah.